लागलं आणि तिच्या त्या पार्थिवाची विल्हेवाट भगवान शिवजीच्या अंगावर नाही, ती मशानातच करावं
लक्ष्मी लाठावर
अधिकारी माऊली असल पण नाही थांबता आलं घरी. लक्ष्मी लाठाव स्मशानीचा
एका वारकरी संप्रदायामध्ये